सलग दुसऱ्यांदा भारताने मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर म्हणजे मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर संग्राम बरोबर
सुपर हिट 93.5 रेड एफ एम वर. नमस्कार, मी आहे संग्राम आणि माझ्या बरोबर आहेत संदीप खरे आणि सलील कुलकर्णी. या दोघांशी आम्ही मागच्या आठवड्यात बोललो कारण दमलेल्या बाबाची कहाणी नावाचा सिनेमा रिलीज झालाय ज्यात संदीपनं मुख्य भूमिका निभावली आहे. आपला मित्र पिक्चर मध्ये ऍक्टिंग करतोय पण आपल्या ऍक्टिंग करिअरचं काय, हा प्रश्न सलीलला विचारला.
मला असं काही खरं प्लॅन नाही आणि मी खरंच काही प्लॅन करून केलं नाही. म्हणजे
संदीपनी प्लॅन करून केलं का की चला आपल्याला पहिला हा आता नेक्स्ट पिक्चर मिळवायचा आहे आणि तो लीड असावा
वगैरे केलं. आम्ही दोघांनी आयुष्यावर बोलू काही पहिला कार्यक्रम केल्यानंतर दुसरा कार्यक्रम कधी करायचा हे कधी प्लॅनिंग नाही केलं. करूया एकदा तर तसंच त्याला आवडेल असं त्याच्या वाट्यावर हे काम आलं आणि त्यांनी ते केलं याचा मला अतिशय आनंद आहे. मला वेगवेगळ्या प्रकारे लोकांनी मालिकांपासून काय काय विचारलं पण मला खरंच असं वाटतं की आपल्याला मला म्युझिकलीच व्यक्त व्हायला पूर्ण अजून असं वाटत नाही की आपण
खूप आहे होतो.
आपल्याला अजून खूप एक्सप्रेस व्हायचं आहे म्युझिकली. अजून खूप अँगल्स आहेत माझे जे माझ्या मनात आहेत पण मी म्युझिकली अजून व्यक्त केलेले नाही तर ते मला पहिल्यांदा करायचं कारण दॅट इज माय फर्स्ट लव्ह. मी हार्मोनियम घेऊन बसल्यानंतर मी जितका खुश असतो तितका मी त्याच्यापेक्षा जास्त मी फक्त माझ्या मुलांना घेऊन बसल्यावर असतो. याच्या पलीकडे माझा आनंद नाही. म्हणजे जसं आहे ना ज्यांनी सगळ्यात जास्त खुश जिथे असतो तिथे आपण ती गोष्ट करावी. म्हणजे लोक म्हणतात की तुम्हाला दमायला नाही का होत इतके दौरे इतके कार्यक्रम. दमायला प्रवासाने होतं, कार्यक्रमाने एनर्जी मिळते, उलट होतं. गाऊन असं होतं की गायल्यानंतर असं वाटतं की आपल्याकडे ऑक्सिजन भरला जातोय, प्रवासाने परत तो जातो जरा. तर आपल्या इकडच्या प्रवासाने अजूनच
जरा जास्तच जातो. पण तरी ऍक्टिंग मध्ये काही म्हणजे रसच नाहीये.
रस नाही असं नाही पण मी जसं म्हटलं ती वेळ असते प्रत्येकाची. ती काहीतरी येईल कदाचित. आम्ही एखादं म्युझिकल करू स्टेजवर. मला खूप अनेक वर्ष मी अशी वाट बघतोय की उत्तम म्युझिकल करायला मिळालं तर मला करायला खूप.
पडद्यावर करूया आपण साऊंड ऑफ म्युझिक सारखं काहीतरी.
आहेत काही प्लॅन्स का फक्त म्हणजे करायचं असं म्हणतात?
नाही नाही प्लॅन आहे डोक्यात आता सुरू.
हा जेव्हा म्युझिकल रसिकांसमोर येईल तेव्हा विसरू नका. यू हर्ड इट फर्स्ट हिअर. मी आहे संग्राम. कमिंग अप इन जस्ट अ बिट सुपर हिट गाणं. नाइंटी 93.5 रेड एफ एम बाज जाते रहो.